बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मुलींना आपले अधिकार मिळविण्यासाठी स्वतः सक्षम झाले पाहिजे. त्यांना प्रथम त्यांचे अधिकार माहिती राहायला पाहिजेत आणि समाजामध्ये अधिकाराची जागृती करावी. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.